उत्पत्ती प्रकरण 34. दिनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड. एकदा याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दिना त्या देशातील स्त्रियास भेटावयास गेली. तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शखेम याची नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला व तिजपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. याकोबाची मुलगी दिना हिजवर त्याचे मन बसले. त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, मला ही मुलगी बायको करून द्या. त्याने आपली कन्या दिना हिस भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले. शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्रायलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यास मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले. हमोराने त्याशी असे बोलणे लाविले की माझा मुलगा शखेम याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे, तर ती त्याला बायको करून द्या. तुम्ही आम्हाशी सोयरीक करा, तुमच्या मुली आम्हास द्या व आमच्या मुली तुम्ही करा, आमच्यात वस्ती करून राहा. हा देश तुम्हास खुला आहे, त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा. शखेम दिनेच्या बापास व भावास म्हणाला, माझवर एवढी कृपादृष्टी करा म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन. वाटेल तो मोबदला व आंदण मजपाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन. तेवढी मुलगी मला बायको करून द्या. आपली बहीण दिना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्यास व त्याचा बाप हमोर यास उत्तर दिले. ते त्यास म्हणाले, बेसुनत मनुष्यास आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही, आम्हास बट्टा लागेल. तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून तुम्ही आम्हासारखे व्हावे याच अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू. असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ, तुमच्या मुली आम्ही करू आणि आमची वस्ती तुमच्याबरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू. पण सुनता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ. त्यांचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शखेम यास मान्य झाले. त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लाविला नाही कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते. त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता. त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनी आपल्या नगराच्या वेशीपाशी जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लाविले की ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत, तर यास देशात राहून व्यापार उदीम करू द्या. पहा, यास वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे. पहा, यास वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे. आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यास देऊ. आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत ती हीच की त्यांची सुनता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुनता व्हावी. हे केल्यास त्यांचे कळप मालमत्ता आणि त्यांची सगळी जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करूया म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील. हमोर व त्याचा मुलगा शखेम यांचे म्हणणे वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी ऐकले. मग त्या नगराच्या वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पुरुषांची सुनता झाली. आणखी असे झाले की तिसऱ्या दिवशी ते बेजार असता याकोबाचे दोन मुलगे म्हणजे दिनेचे भाऊ शिमोन व लेवी यांनी आपापली तरवार हाती घेऊन त्या नगरावर अवचित छापा घातला आणि तेथल्या सर्व पुरुषांची कत्तल केली. हमोर व त्याचा मुलगा शखेम यांचाही तरवारीने वध करून ते दिनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटिले कारण त्यांनी त्यांची बहीण दिना हिला भ्रष्ट केले होते. त्यांची शेरडे मेंढरे गाई बैल गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले. त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुलेबाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले. तेव्हा शिमोन व लेवी यास याकोब म्हणाला, या देशचे रहिवासी कनानी व परिज्जी यास माझा वीट येईल असे तुम्ही करून मला संकटात घातले आहे. माझे लोक मुठभर आहेत म्हणून ते एकजूट करून मजवर येतील व माझी कत्तल करीतील आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवितील. ते म्हणाले, त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्येप्रमाणे व्यवहार करावा की काय?